नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं ह्यो आसात प्रादेशीक खबरो. मुखेल खबरो. भारत बेगीनच संवसारांतली तिसरी व्हड अर्थवेवस्था जातली असो विश्वास प्रधानमंत्र्यांनी उक्तायला. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश अध्यक्षांची निवड फेब्रुवारींत जातली अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे हांणी दिल्या. गोंय वैजकी मंडळान दोतोरांक तांच्या परवान्यांचे 30 दिसां भितर नुतनीकरण करपाचे आदेश दिल्यात. गोवा मराठी पत्रकार संघाचे वतीन फाल्यां मराठी पत्रकार दीस मनयतले. धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान येवजणे खाला गोंयच्या 72% अनुसूचीत जमातींतल्या लोकांनी लाव घेतला. आतां पुराय खबरो. भारत बेगीनच संवसारांतली तिसरी व्हड अर्थवेवस्था जातली असो विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी उक्तायला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे हस्तुकीं आयज राजधानी दिल्लींत रेल्वे मेट्रो आनी भलायके संबंदीत 12,200 कोटी रुपयांच्या येवजण्यांचें उक्तावण आनी लोकार्पण जालें. ते निमतान रोहिणी वाठारांत जाल्ल्या कार्यावळींत ते मार्गदर्शन करतना उलयताले. येता त्या 25 वर्सांनी भारत विकसीत देश जाल्लो आमकां पळोवंक मेळटलो आनी दिल्लीक ह्या विकसीत देशाची राजधानी म्हणून अदीक उदरगतीत हाडपाचो हावेस प्रधानमंत्र्यांनी उक्तायलो. दिल्ली गाझियाबाद मेरठ नमो भारत कॉरिडॉराच्या 13 किलोमीटर लांबायेच्या विस्तारीत मार्गाचे उक्तावण करून तांणी दिल्लीक पयल्या नमो भारत रेल्वे गाडयेची भेट दिली. दिल्ली मेट्रोच्या चवथ्या पांवड्यार विठाला कुंडली वाठाराचो बुन्यादी फातर प्रधानमंत्र्यांनी बसयलो. दिल्लीतल्या रोहिणी वाठारांतल्या केंद्रीय आयुर्वेदीक संशोधन संस्थेच्या नव्या अत्याधुनीक इमारतीच्या कामाचे भुमीपुजन लेगीत तांचे हस्तुकीं जालें. ह्या कार्यावळी पयलीं प्रधानमंत्र्यांनी गाझियाबाद जिल्ल्यांतल्या साहिबाबाद रेल्वे स्थानक ते दिल्लीतल्या न्यू अशोकनगर रेल्वे स्थानका मजगतीं नमो भारत रेल्वेंतल्यान प्रवासूय केलो. प्रवासा मजगतीं तांच्यांनी शाळेंतल्या विद्यार्थ्यां कडेन संवाद साधलो. ह्या माणकुल्या भुरग्यांनी प्रधानमंत्र्यांक कविता म्हणून दाखयल्यो तशेंच स्वता काडिल्लीं चित्रांय भेट दिली. ते उपरांत वेगवेगळ्या येवजण्यांचे आनी प्रकल्पांचे प्रधानमंत्र्यांचे हस्तुकीं उक्तावण लोकार्पण आनी बुन्यादी फातर घाले. भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक वेंचणुकेचो भाग म्हूण मंडळ अध्यक्षांची निवड सुरू आसा. 7 जानेवारी मेरेन मंडळ अध्यक्षांची निवड पुराय जातली. फेब्रुवारींत नव्या प्रदेश अध्यक्षांची निवड जातली अशी माहिती प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे हांणी दिली. आयज पणजे कुंभारजुवा पर्वरी पर्ये वाळपय मतदारसंघाच्या मंडळ अध्यक्षांची निवड जाली. शेनवारा फातोर्डा मुरगांव मंडळ अध्यक्षांची निवड जाली. मंडळ अध्यक्षांच्या निवडीक लागून मंत्री भाजपाचे आमदार आनी कार्यकर्ते आयज व्यस्त आशिल्ले. कुंभारजुवे मंडळ अध्यक्षपदार योगेश पिळगांवकार, पर्ये मंडळ अध्यक्ष म्हूण श्रीपाद गांवस, वाळपय मंडळ अध्यक्ष म्हूण रामा खरवत, शिवोले भाजप मंडळ अध्यक्ष म्हूण मोहीत चोपडेकार, पणजी मंडळ अध्यक्ष म्हूण पुंडलीक शेटये हांची आयज निवड जाली. मंडळ अध्यक्षांची निवड जाल्या उपरांत जिल्लो अध्यक्षांची निवड जातली. फेब्रुवारींत नव्या प्रदेश अध्यक्षांची निवड जातली. प्रदेश अध्यक्ष पदा खातीर दामू नायक, चंद्रकांत कवळेकार, नरेंद्र सावयकार, आदले मंत्री दयानंद मांद्रेकार, दिलीप परुळेकार, दयानंद सोपटे हांची नांवां केंद्रीय फुडारा कडेन धाडल्यांत अशी माहिती प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे हांणी दिली. गोंय वैजकी मंडळान बिरेस्तारा एक अधिसुचोवणी जारी केल्या. तांचे कडेन संबंदीत आशिल्ल्या सगळ्या दोतोरांक तांच्या परवान्यांचे 30 दिसां भितर नुतनीकरण करपाचे आदेश दिल्यात. जांच्या परवान्यांची मुदत 31 डिसेंबर 2024 दिसा सोंपल्या अशा दोतोरांक परवान्यांचें नुतनीकरण करचें पडटलें. गोंय वैजकी मंडळाच्या निबंधकान जारी केल्ले अधिसुचोवणे प्रमाण दिल्ल्या वेळा भितर दोतोर आपल्या मुदत सोंपिल्ल्या परवान्यांचें नुतनीकरण करपाक अपेशी थारल्यार तांची नोंदणी रद्द करतले. गोंय वैजकी मंडळ कायदो 1991 कलम 23 आनी नेम 61 तशेंच 31 डिसेंबर दिसा जाल्ले मंडळाचे बसकेंत मंजूर जाल्ल्या थारावा प्रमाण ही कारवाय जातली. धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान येवजणे खाला गोंयच्या 72% लोकांनी लाव घेतला. गोंयच्या 25 गांवांनी हे येवजणेचो लाव अनुसुचीत जमातीच्या समाजा मेरेन पावला. मंत्रालयान दिल्ल्या माहिती प्रमाण आदिवासी वाठारांतल्यो मुळावे सुविधा भलायकी शिक्षण आनी उपजिविका ह्या मळावयलो उणाव भरून काडपा खातीर धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान सर्वसमावेशक उदरगत चालीक लायता. हे येवजणे खाला राज्यांतल्या वट्ट 47,144 अनुसुचीत जमातींतल्या लोकां मदल्या 34,105 लोकांनी लाव घेतला. हे येवजणे खाला लोकांक घरां रस्ते नळ होमस्टे गॅस सिलिंडर तेच परी एम्ब्युलंस सिकल सेल उपचार केंद्रां पोषण वाटिका आयुष्यमान कार्ड अंगणवाडी केंद्रां हॉस्टेल आश्रम शाळा आदी सुविधांचो लाव मेळटा. हेर सुविधां मदीं विद्युतीकरण सौर उर्जा जोडणी पशुपालन आनी नुस्तेमारी खातीर मजत 4G मोबायल जोडणी आदी गजालींचो लाव मेळटा. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं आयकतात. गोवा मराठी पत्रकार संघाच्या वतीन फाल्यां 6 जानेवारी 2025 दिसा सांजवेळा 4 वरांचेर पणजेच्या इन्स्टिट्यूट मिनेजीस ब्रागांजा सभाघरांत मराठी पत्रकार दीस एके खाशेले कार्यावळीन मनयतले. मराठी पत्रकारितेच्या मळार मोलादीक योगदान दिल्ल्या 3 ज्येष्ठ पत्रकारांचो ह्या वेळार पत्रकारिता पुरस्कार भेटोवन भोवमान करतले. शिक्षणतज्ञ आनी डॅम्पो कॉमर्स कॉलेजीचे प्राचार्य डॉ मनोज कामत आनी आनंद यात्री म्हणून परिचीत आशिल्ले प्रसाद कुलकर्णी हे मानेस्त सोयरे हे कार्यावळीचे खाशेलपण आसतले. रवी प्रभुगांवकार हांकां अंदूवर्साचो भारतकार हेगडे देसाय पुरस्कार फावो जाला. रमेश कोलवाळकर हांकां भारत मित्रकार नाबा नायक यादस्तीक पुरस्कार जाल्यार ज्येष्ठ फोटोग्राफर अंबाजी कामत हांकां नवप्रभाकर लक्ष्मीदास बोरकार हांचे यादीक दवरिल्लो पुरस्कार गोवा मराठी पत्रकार संघाचे वतीन भेटोवन तांचो भोवमान करतले. बरें साहित्य तयार जातलें जाल्यार नवे साहित्यिकांनी नामनेच्या लेखकांचें साहित्य वाचपाची आनी अभ्यासपाची गरज आसा अशें वीज मंत्री सुदीन ढवळीकार हांणी सांगलें. ह्या यांत्रीक युगांत भाशा समृद्ध करपाक तरणाटी पिळगी मुखार येवपाची गरज आसा अशें तांणी मुखार सांगलें. काल सांजे कोंकण मराठी परिशदेच्या 19व्या शेकोटी साहित्य संमेलनाचें उक्तावण करतकच ते उलयतले. फोंडेच्या नागेश महारुद्र संस्थान प्रकारांत हे 2 दिसांचे संमेलन सुरू जालां. नामनेचे साहित्यीक नदिश्टकार प्राध्यापक मनोज बोरगांवकर हांणी ह्या संमेलनाची येजमानकी चलयली. नदिश्ट कादंबरी पुराय जिणेच्या अणभवार बरयल्या आनी हें करतना आमचें पारंपारीक गिन्यान दिसान दीस उणें जाता आशिल्ल्याचें जाणवलें अशें प्राध्यापक बोरगांवकर हांणी आपल्या अध्यक्षीय उलोवपांत सांगलें. 2 दिसांच्या ह्या शेकोटी साहित्य संमेलनांत काल सांजे जयवंत दळवी हांचे साहित्याचे समग्र चर्चा ह्या विशयाचेर जाल्ल्या परिसंवादांत प्राध्यापक विनय बापट एडवोकेट नार्वेकर आनी प्राध्यापक कृष्णाजी कुलकर्णी वांटेकार जाल्ले. ह्या संमेलनांत आयज युवा सृजन संवाद आगामी काळांतील स्त्रिया पुढील आव्हाने अशी वेगवेगळ्या विशयांचेर चर्चासत्रां जालीं. बोरयेच्या स्वामी विवेकानंद विद्याप्रसारक मंडळाचें वाणिज्य महाविद्यालय गोंय कला अकादमीचें नाट्यशास्त्र महाविद्यालय आनी गोंय सेपेक्टेक्रो संघटनेच्या जोड पालवान फाल्यां 6 जानेवारी तशेंच परां 7 जानेवारी ह्या 2 दिसांत अखील गोंय आंतर उच्च माध्यमीक विद्यालय आनी आंतर महाविद्यालयीन सेपेक्टेक्रो सर्त जातली. हे सर्तीचे खेळ फोंडेच्या इंडोर खेळा संकुलांत जातले. सर्तीचें उक्तावण फाल्यां 6 जानेवारीक सकाळच्या 10 वरांचेर जातलें जाल्यार सर्तीचो समारोप 7 जानेवारीक सांजेच्या 5:30 वरांचेर जातलो. सर्तीचे समन्वयक म्हूण डॉ यशोदन खराडे शारिरीक शिक्षक स्वप्नील भाईप हांणी सर्तीची जापसालकी सांबाळ्या. जुवारी नगरांतल्या MES कॉलेजी लागसार सान भुरग्यां खातीर तयार केल्ल्या खेळा मैदानाचें उक्तावण पंचायत मंत्री मोविंद गुदिन्हो हांचे हस्तुकीं शेनवारा रातीं जालें. जिल्हो पंचायत निधींतल्यान सुमार 65 लाख रुपया खर्च करून हो प्रकल्प उबो केला. ह्या वेळार उलयतना मंत्री गुदिन्हो हांणी म्हळां की आयच्या तरणी पिळगी आपणालो अदीक वेळ समाज माध्यमांत घालयतात तातूंतल्यान तांकां भायर काडपा खातीर खेळा मैदानाची गरज आसा अशें मंत्री मोविंद गुदिन्हो हांणी म्हळां. राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे जिल्हो परिशद वांगडी अनिता थोरात हांची ह्या वेळार उलोवपां जालीं. पोरूं वर्साचे तुळेंत अंदू गोंयांत 9व्या कर्मचारी भविश्य निधी संघटनेच्या खात्यांचो आंकडो उणो जाला. एप्रील ते ऑक्टोबर 2023 ह्या काळांत गोंयांत वट्ट 47,346 नवी कर्मचारी भविश्य निधी संघटनेची खातीं उक्तीं जाल्यांत. आनी खबरो सोंपोवच्या आदीं परतून एक फावट मुखेल खबरो. भारत बेगीनच संवसारांतली तिसरी व्हड अर्थवेवस्था जातली असो विश्वास प्रधानमंत्र्यांनी उक्तायला. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश अध्यक्षांची निवड 2 फेब्रुवारीत जातली अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे हांणी दिल्या. गोंय वैजकी मंडळान दोतोरांक तांच्या परवान्यांचे 30 दिसां भितर नुतनीकरण करपाचे आदेश दिल्यात. गोवा मराठी पत्रकार संघाचे वतीन फाल्यां मराठी पत्रकार दीस मनयतले आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.
Thank you.